चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना अधिकृत दाखले द्यावेत, धनंजय मुंडे। ऊसतोड कामगारांच्या संख्या निश्चितीकरिता बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना अधिकृत दाखले द्यावेत अशी सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली। धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पुण्यातील बार्टी संस्थेस भेट दिली। यावेळी ते बोलत होते। ते म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या संख्या निश्चितीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संबंधित सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांशी संपर्क साधून नोंदणी यंत्रणा बार्टीने उभारावी असं सांगून बार्टीला वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारा ब्रँड म्हणून नावलौकिक मिळवून देणार असंही त्यांनी नमूद केलं। याबरोबरच अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा त्यांनी आढावा घेतला।